नमस्कार, मी कौस्तुभ पटाई. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरू होत आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. सरकारनं विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवून चहापानाला बोलावणं तसंच शेतकरी विरोधक असलेल्या सरकारच्या चहापानाला जाणं योग्य वाटत नसल्यानं बहिष्काराचा निर्णय घेतल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. गोव्यात आरमोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये काल रात्री लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या 25 पोहोचली आहे. मृतांमध्ये 4 पर्यटकांसह बहुतांश क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही आग गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागल्याचा अंदाज आहे. सीमा रस्ते संघटनेच्या वतीनं उभारल्या जात असलेल्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या 125 पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. हे प्रकल्प 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये उभारले जात आहेत. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष झाल्यानिमित्त संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उद्या लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे. दुपारी 12 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चर्चेला सुरुवात करतील. निवडणूक सुधारणा या विषयावर 9 डिसेंबरला चर्चा होणार असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत निश्चित झालं आहे. इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून 220 जास्त उड्डाणं रद्द केली आहेत. मात्र लवकरच आपली सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून 1500 जास्त उड्डाणं चालवण्याचं आश्वासन इंडिगोनं निवेदनाद्वारे दिलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.